खंड तिसरा प्रकरण 20 काशीत। हा प्रवास कलकत्ता ते राजकोट पर्यंत करायचा होता। काशी, आग्रा, जयपूर, पालनपूर व राजकोट अशा रस्त्याने जावयाचे होते। या पलीकडे आणखी स्थळे पाहायला फुरसत नव्हते। दरेक ठिकाणी एक एक दिवस थांबलो। पालनपूर खेरीज इतर सर्व ठिकाणी धर्मशाळांमध्ये किंवा यात्रेकरूंप्रमाणे पंड्यांच्या घरी उतरलो। मला आठवते की सबंध प्रवासाला गाडी भाड्याला सुद्धा 31 रुपये खर्च आला होता। तिसऱ्या वर्गाच्या प्रवासातही बहुतांशी मेलगाडी सोडून देत असे, कारण की ती मध्ये अधिक गर्दी असते हे मला माहीत होते। सामान्य गाडीच्या तिसऱ्या वर्गाच्या मानाने तिचे भाडेही अधिक असे, हीही एक अडचणच होती। तिसऱ्या वर्गाच्या डब्यांमध्ये त्या काळीही आजच्याप्रमाणेच अस्वच्छता आणि पायखान्याची दुर्दशा होती। हल्लीच काही सुधारणा झाली आहे असे वाटल्यास म्हणावे, परंतु पहिल्या व तिसऱ्या वर्गांमध्ये त्यांच्या भाड्यांतील फरकाच्या मानाने सुखसोयींतील अंतर फारच जास्त आढळून आले। तिसऱ्या वर्गाचे उतारू म्हणजे मेंढरे आणि त्यांची व्यवस्था म्हणजे मेंढरांप्रमाणे व्यवस्था। युरोपमध्ये तर मी तिसऱ्या वर्गातूनच प्रवास केला होता। अनुभव घेण्यापुरता पहिल्या वर्गातून एकदाच केला होता। तिकडे मला इकडच्या इतके पहिल्या व तिसऱ्या वर्गांमध्ये अंतर दिसले नाही। दक्षिण आफ्रिकेमध्ये तिसऱ्या वर्गाचे उतारू म्हणजे बहुतेक हपशी लोकच, तरीही तेथील तिसऱ्या वर्गामध्ये अधिक सोयी असतात। तिकडे काही भागांमध्ये त्या तिसऱ्या वर्गामध्ये डब्यामध्ये झोपण्याचीही सोय असते आणि बैठका गाद्यांनी मढविलेल्या असतात। प्रत्येक डब्यामध्ये किती उतारू बसवायचे या बाबतीतील संख्येचे नियम पाळण्यात येतात। इकडे तर तिसऱ्या वर्गांच्या बाबतीत संख्येचा नियम पाळलेला मला कुठेच आढळला नाही। रेल्वे खात्यातील या गैरसोयी खेरीज खुद्द उतारूंच्याही वाईट सवयींमुळे चांगल्या उतारूंना तिसऱ्या वर्गाचा प्रवास म्हणजे शिक्षाच होते। वाटेल तेथे थुंकणे, वाटेल तेथे कचरा टाकणे, वाटेल तेव्हा आणि वाटेल तशा विड्या ओढणे, पान तंबाखू खाणे आणि बसल्या जागीच त्याच्या पिचकाऱ्या मारणे, खरकटे जमिनीवर सांडणे, मोठ्या मोठ्याने बोलणे, शेजारी बसलेल्या उतारूबद्दल बेपरवा राहणे आणि भाषेचा गलिच्छपणा, हा तर सर्वत्रच अनुभवाला येतो। तिसऱ्या वर्गाच्या प्रवासाच्या माझ्या 1902 अनुभवामध्ये आणि 1915 ते 1919 पर्यंत पुन्हा सतत मिळालेल्या अनुभवामध्ये मला विशेषसा फरक दिसून आलेला नाही। या महाव्याधीवर मला एकच उपाय माहीत आहे, तो म्हणजे शिक्षित वर्गाने तिसऱ्या वर्गातूनच प्रवास करणे व लोकांच्या सवयी सुधारण्याचा प्रयत्न करणे। त्याखेरीज रेल्वे अधिकाऱ्यांना तक्रारी करून भंडावून सोडणे, स्वतःपुरती सोय करून घेण्यासाठी किंवा झालेली सोय टिकवून धरण्यासाठी लाच लुचपत न देणे व कायद्याविरुद्ध चालणाऱ्या क्षुल्लक बाबतींचाही पाठपुरावा करणे, असे केल्याने पुष्कळ सुधारणा होऊ शकते असा माझा अनुभव आहे। क्षीण प्रकृतीमुळे मला 1920 सालापासून तिसऱ्या वर्गाचा प्रवास बहुतांशी बंद करावा लागला आहे। या गोष्टीबद्दल मला नेहमी दुःख व शरम वाटत असे आणि तिसऱ्या वर्गाचा प्रवास बंद करावा लागला तोही अशा वेळी की जेव्हा त्यातील अडचणी दूर करण्याच्या कामाचा काहीसा ठिकाणा लागत होता। रेल्वेमध्ये त्याचप्रमाणे आगबोटीमध्ये गरीब लोकांना होणारा त्रास, त्यांच्या स्वतःच्याच वाईट सवयींमुळे त्यात पडणारी भर, व्यापाराच्या दृष्टीने परकीय व्यापाऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अयोग्य सवलती वगैरे प्रश्न हे आजच्या आमच्या सार्वजनिक जीवनाचे एक स्वतंत्र व महत्वाचे अंग बनले आहे व ते सोडविण्यासाठी एक दोन हुशार व कळकळीच्या गृहस्थांनी आपला सर्व वेळ खर्च केला तरी वावगे नाही। पण हा तिसऱ्या वर्गाचा प्रवासाचा विषय एवढ्यावरच सोडून देऊन आता काशीतील अनुभवाकडे वळतो। काशीत उजाडताना उतरलो। मला कोणीतरी पंड्याकडेच उतरावयाचे होते। पुष्कळशा ब्राह्मणांनी मला घेरून टाकले। मला जो त्यातल्या त्यात नीटनेटका व बरासा वाटला त्याचे घर पसंत केले। माझी निवड योग्य ठरली। ब्राह्मणाच्या अंगणात गाय बांधलेली होती, वर माडी होती, तेथे मला उतरण्यास जागा दिली। मला विधीपूर्वक गंगास्नान करावयाचे होते, तोपर्यंत उपास करायचा होता। पंड्याने सर्व सिद्धता केली। मी त्याला सांगून टाकले होते की आपल्याला 25 रुपयापेक्षा जास्त दक्षिणा देता येणार नाही, अर्थात त्या मानाने तयारी करावी. पंड्याने माझी विनंती बिन तक्रार मान्य केली. श्रीमंत गरीब सर्वांना आम्ही पूजासारखीच सांगतो. यजमानाची जशी इच्छा आणि शक्ती तशी दक्षिणा. पंड्याजीने पूजा विधीमध्ये काही दडपादडपीत नेल्याचे भासले नाही. 12-1 वाजता स्नानाधिक आटपून मी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलो. तेथील स्थिती पाहून वाईट वाटले. मुंबईत 1891 साली जेव्हा मी वकिली करीत होतो तेव्हा एकदा प्रार्थना समाजाच्या मंदिरामध्ये काशीची यात्रा या विषयावर व्याख्यान ऐकले होते. त्यामुळे निराशेसाठी थोडीशी तयारी झालेलीच होती. पण निराशा झाली ती अपेक्षेपलीकडे. अरुंद घसरड्या गल्ल्यातून जायचे. शांततेचे नाव नाही. माशांचा बुजबुजाट, वाटसरूंचा व दुकानदारांचा गोंगाट हे सर्व असह्य झाले. ज्या ठिकाणी मनुष्य ध्यान व भगवत चिंतन याची अपेक्षा ठेवतो तेथे त्यापैकी काहीच मिळत नाही. ध्यान पाहिजे असेल तर ते अंतरीच्या भावनेतून मिळविले पाहिजे. अशा भाविक स्त्रियाही मला दिसल्या की ज्यांना सभोवार काय चालले आहे याची गंधवार्ता नव्हती व ज्या केवळ स्वतःच्या ध्यानामध्ये मग्न होत्या. पण हे काही व्यवस्थापकाच्या प्रभावामुळे नव्हे. काशी विश्वनाथाच्या सभोवार शांत निर्मळ सुगंधित व स्वच्छ वातावरण बाह्य त्याप्रमाणेच आंतरिक निर्माण करणे व टिकविणे हे व्यवस्थापकाचे कर्तव्य आहे. त्याऐवजी ज्यामध्ये लुच्छेगिरीची परमावधी झालेली आहे अशा तऱ्हेची मिठाईची व खेळण्यांची दुकाने मला दिसली. मंदिराशी जातो तो दरवाजासमोर कुजलेल्या फुलांची घाण सुटलेली. आत सुंदर संगमरवरी दगडाची फसरबंदी होती. ती कोणा अंधश्रद्धाळू इस्माने रुपये जडवून विच्छिन्न करून टाकली होती आणि त्या रुपयांमध्ये मळ साचून राहिला होता. ज्ञानवापीपाशी गेलो. तेथे मी ईश्वराला हुडकून काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो आढळेच ना. त्यामुळे मनात खळबळ चालली होती. ज्ञानवापीपाशी घाण आढळली. दक्षिणा ठेवण्याला मन घेतच नव्हते म्हणून मी खरीखुरीच एक पै ठेवली. ते पाहून पंड्याजी तापले. त्यांनी पै फेकून दिली. 4-2 शिव्या हसडल्या आणि म्हणाले, तू अशा तऱ्हेने अपमान करशील तर नरकात पडशील. मला काहीच वाटले नाही. मी म्हटले, महाराज माझे वावयाचे असेल ते होईल बापडे, पण तुमच्या तोंडी अपशब्द शोभत नाहीत. ही पई घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर तीही जाईल. जा, तेरी पई मुझे नाही चाहिये, असे म्हणून त्याने माझी आणखी खरडपट्टी काढली. मी पई घेऊन चालू लागलो. मनात म्हटले, महाराज पई घालवून बसले आणि माझी तेवढीच वाचली. पण महाराज पई हातची थोडीच जाऊ देणार. त्यांनी मला माघारा बोलावला. अच्छा इधर दे, मैं तेरे जैसा नहीं होना चाहता. मैं न लू तो तेरा बुरा होगा. मी मुकाट्याने पई दिली आणि निश्वास टाकून चालता झालो. नंतर 2 काशी विश्वनाथाला गेलो. पण तो महात्मा झाल्यानंतर, अर्थात मग 1902 अनुभव कोठून मिळणार? माझेच दर्शन करणारे मला कुठून दर्शन द्यायला? महात्म्याची दुःखे माझ्यासारख्या महात्म्यालाच ठाऊ. बाकी दुर्गंधी आणि गोंगाट मी थेट तशीच अनुभवली. भगवंताच्या दयेबद्दल कोणाला शंका वाटत असेल तर त्याने असली तीर्थक्षेत्रे पाहावी. तो महायोगी आपल्या नावावर चाललेली किती ढोंगे अधर्म आणि पाखंड इत्यादी सहन करतो बरे, त्याने सांगून टाकलेच आहे. ये यथा माम प्रपद्यंते तास्थथैव भजाम्यहम. अर्थात करावे तसे भरावे. कर्माला नाहीसे करण्याची कोणाची शक्ती आहे? मग भगवंताला मध्ये पडण्याचे प्रयोजनच कोठे उरले? तो सृष्टीचे आपले कायदे घालून स्वतः अलिप्त राहिला आहे. हे अनुभव घेऊन मी मिसेस बेझंटना भेटायला गेलो. त्या नुकत्याच दुखण्यातून उठल्या होत्या हे मला माहीत होते. मी माझे नाव आत धाडले. त्या लगेच बाहेर आल्या. मला फक्त दर्शनच घ्यावयाचे होते म्हणून मी म्हटले, आपली तब्येत नाजूक असल्याचे मला माहीत आहे, मला फक्त आपले दर्शन घ्यायचे होते. तब्येत नाजूक असताही आपण मला भेटू दिले एवढ्यानेच माझे समाधान होत आहे. मी आपला अधिक वेळ घेत नाही, असे म्हणून मी रजा घेतली.